It's 93.5 Red FM पर Let's Not Show Birthday Celebration रुद्रा है तुमच्या सोबत Morning No. 1 शो सुरू है And Morning No. 1 मध्ये सगळ्यात आधी शैलेशला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत शैलेशला हॅपी बर्थडे विश करतो आहे त्याचा धाकटा भाऊ निलेश सोबतच विनोदचा असतो आज वाढदिवस विनोदला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या त्याच्या संपूर्ण फॅमिलीनं हॅपी बर्थडे डार्लिंग जिओ हजारो साल साल के दिन हो 50,000 सोबतच पूर्वा आणि मधुरा या दोघींचाही वाढदिवस असतो त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या त्यांच्या संपूर्ण फॅमिलीनं नाशिकमध्ये ज्यांचा कोणाचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना हॅपी बर्थडे तुमच्यासाठी चार ट्रॅक्स येत आहेत थोड्याच वेळात एन्जॉय सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहू